चीनीमंडी.com पॉडकास्ट।
केंद्र सरकारकडून एप्रिल 2020 साठी 18 लाख टन साखर विक्री कोटा। 26 मार्चला काढलेल्या आदेशानुसार सरकारच्या खाद्य मंत्रालयानं एप्रिलसाठी देशाच्या 545 कारखान्यांना साखर विक्रीच्या 18 लाख टन कोट्याचं वाटप केलं आहे। एप्रिल 2020 साठी वाटप करण्यात आलेला कोटा एप्रिल 2019 महिन्याच्या कोट्याप्रमाणेच आहे। पाहायला गेलं तर गेल्या वेळेपेक्षा यावेळी कमी साखरेचं वाटप करण्यात आलं आहे। खाद्य मंत्रालयाकडून मार्च 2020 साठी 21 लाख टन साखर कोट्याला मंजुरी दिली होती। साखर कारखान्यांनी मार्च 2020 साठी वाटप करण्यात आलेला कोटा बाजारातील कमी मागणीमुळे साखर विक्रीसाठी खूप प्रयत्न केले। कोरोना व्हायरस महामारीच्या प्रसारामुळे साखर कारखान्यांची साखर पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे। काही दिवसापूर्वीच कोरोना व्हायरसचा धोका पाहता खाद्य मंत्रालयानं मार्चसाठीची साखरेची मासिक विक्रीची मुदत 15 दिवस वाढवून 15 एप्रिल 2020 पर्यंत करण्याचा निर्णय घेतला होता।